राख तो या मेंढर गा राख तो या मेंढर शाला देव शंकर गा शाला देव शंकर सारी पाट खेळत होता माळसा संगती बसून याद आली बानू त्याला गेला लगेच उठून सारी पाट खेळत होता माळसा संगती बसून याद आली बानू त्याला गेला लगेच उठून पांढऱ्या त्या घोड्यावर झाला बेगीन स्वार राख तो या मेंढर गा राख तो या मेंढर आला चंदन पुरात त्या बानूच्या वाड्यात देव जेजुरीचा राजा आला म्हाताऱ्या रूपात आला चंदन पुरात त्या बानूच्या वाड्यात देव जेजुरीचा राजा आला म्हाताऱ्या रूपात राहिला साखर खातो साका मधी भाकर मेंढ्या बानूच्या मारिल्या साऱ्या चेंदा मेंदा केल्या आट लग्नाची घालून साऱ्या जिवंत त्या केल्या मेंढ्या बानूच्या मारिल्या साऱ्या चेंदा मेंदा केल्या आट लग्नाची घालून साऱ्या जिवंत त्या केल्या उत्तम चमत्कार केला बघा असा सत्वर राख तो या मेंढर गा राख तो या मेंढर राख तो या मेंढर गा राख तो या मेंढर